अध्याय 9. ज्या दगडावर मी बसलो होतो त्याखालून एक काळा सर्प सरपटत बाहेर आला आणि त्याची चमकणारी जीभ हलवीत निघून गेला. सायंकाळी कृष्णवर्णाच्या नभांनी आच्छादिलेल्या आकाशाखाली नदी किनाऱ्यावरील डास जसे घोंगावू लागले तसे माझे मन ढवळून निघाले. जीवनात भीतीचा खूप अंमल असतो. सदैव व्याधी, अपयश, शत्रू, चोर यांचे भय असते. इतरांची निराशा किंवा आर्थिक विनाश होण्याची भीती असते. त्यात कधीकधी एखाद्याच्या जीवनातील मार्गाक्रमणाबद्दलच्या शंकांचाही समावेश असतो. माझ्या पायाच्या घोट्याला डास चावल्याचे जाणवताच यापैकी एखादा छोटा कीटकही मला मलेरिया होण्यास कारणीभूत होऊन माझे प्राण घेऊ शकतो हे माझ्या लक्षात आले. तसेच मला त्या सापाच्या ठाव ठिकाणाबद्दल कुतूहल वाटले. मी विचार केला, निश्चितच माझे संरक्षण करण्यासाठी मला वास्तववादी असले पाहिजे. परंतु अतिभीतीमुळे प्रगतीही खुंटली जाऊ शकते किंवा मन तरी चिंतेने ग्रासू शकते. आईच्या कुशीत बालक भयमुक्त होते ही श्रद्धा, मग ती विज्ञानातून किंवा तत्त्वज्ञानातून जन्माला आलेली असो, ती एक प्रकारची शांतता आणते. मी विचार केला, खरी श्रद्धा ही उच्चतम सत्याच्या प्रत्यक्ष अनुभवातून किंवा ज्यांनी ही श्रद्धा मिळवली आहे त्यांच्या सहवासातून प्राप्त होते. पुढे येणाऱ्या साहसाने हे सत्य सिद्ध झाले आणि माझ्या अंतर्गत प्रवासात मला हे एक मार्गदर्शकच ठरले. मी बरसाण्याला भेट द्यावी असा सल्ला एके दिवशी कृष्णदास बाबाजी, बन महाराज आणि आसिम यांनी दिला होता. घनश्यामांनीही मला हेच सांगितले होते. त्या रात्रीची मला आठवण झाली. घनश्यामांनी आत्तापर्यंत कधीच कोणाकडून काही मागितले नव्हते. तो त्यांचा स्वभाव होता. मला वाटले त्यांच्या प्रेमळ पद्धतीने ते मला माझ्या मार्गावरील गहन रहस्यांकडे घेऊन जात आहेत, जो मार्ग हळूहळू प्रकट होत होता. बरसाण्याच्या बहरलेल्या निर्जन डोंगरावर विरक्त एकटेच राहणाऱ्या साधूबरोबर राहावे असे त्यांनी मला सुचवले. वृंदावनापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेले राधाराणीला समर्पित असे हे गाव, ते तळे, बगीचे, राजवाडे आणि प्रशस्त मंदिरांनी भरलेले होते. त्या साधूकडे पोहोचण्यासाठी डोंगराला वळसे घेत जाणाऱ्या रुंद पायऱ्यांवरून मी चढू लागलो. मला धाप लागली. हा मार्ग अनेक घुमट, कमानी आणि निमुळत्या मनोऱ्यांनी बनलेल्या मंदिराकडे घेऊन जात होता. पुढे या मंदिरातून निघून डोंगर माथ्यावरील फुलांनी नटलेल्या बगीचातून आणखी एका प्रशस्त मंदिरात हा मार्ग मला घेऊन गेला. काही मिनिटांनंतर मी मातीच्या एका अरुंद पायवाटेवर येऊन पोहोचलो. ती वाट वळणे घेत अनेक माकडं, मोर आणि पक्ष्यांच्या कलरवाने भरलेल्या वनातून जात होती. चालताना मी हरे कृष्ण मंत्राचा जप करीत होतो. दिव्य नामाने अंतःकरण व्यापले होते. आध्यात्मिक उन्मादाने भरलेले वातावरण मला आलिंगन देत आहे असे वाटले. अंतर्बाह्य परमसुख लाभल्याने एका सुंदर चेतनेत मी वावरत होतो. तिथे राधाराणींच्या वनात एकटा असताना अमर्याद दिव्य प्रेमाची झलक माझ्यामध्ये जागृत झाली होती. आनंदामृताच्या पुराने हृदय उन्मळून निघाले होते. हृदयात एक अलौकिक उन्माद उफाळून आला. अश्रूंनी भरलेले माझे डोळे बंद केले. राधा आणि कृष्ण त्यांच्या प्रेमाचा माझ्यावर वर्षाव करीत आहेत आणि माझ्या हृदयात भेटण्यासाठी मला बोलावीत आहेत असे जाणवले. मी रोमांचित झालो. ज्या वनात मी उभा होतो ते पृथ्वीपासून कोट्यावधी मैल दूर एका वेगळ्याच दुनियेत असल्यासारखे मला वाटले. कृतज्ञतेने माझे हृदय भरले होते. मी संतपणे हरे कृष्ण मंत्राचे उच्चारण करीत होतो. दिव्य शक्तीची ही केवळ एक क्षणिक झलक असल्याचे मला जाणवले. हा अनुभव पुन्हा येण्यासाठी माझ्यात तीव्र इच्छा जागृत झाली. त्या दुपारी राधारणीच्या त्या वनात मला कळून चुकले की आध्यात्मिक प्रेमाची उत्कट इच्छा मंत्रानेच जागृत केली होती. मला आतापर्यंत आलेल्या कोणत्याही अनुभवापेक्षा ती निश्चितच परिपूर्ण आणि गहन होती. पाऊल खुणांवरून मार्ग काढत वळणे घेत या आल्हाददायक जंगलातून आनंदाने मी साधूच्या त्या पवित्र डोंगराकडे चालत निघालो. डोंगर चढण्याआधी माझ्या समोरचा निमुळता चढाव मी न्याहाळला. तेव्हा जवळजवळ संध्याकाळ झाली होती. अत्यंत श्रमाने मी साधूच्या निवासस्थानाकडे पायऱ्यांसारख्या रचलेल्या ओबड धोबड लाल खडकांवरून चढू लागलो. माथ्यावर काळाच्या ओघात जीर्ण झालेले एक निर्जन मंदिर मला दिसले. काही वेळ मी एकटाच बसून राहिलो. मग उत्सुकतेपोटी तिथे असलेल्या भग्न अवशेषांपैकी एकाकडे मी आकर्षित झालो. दाराजवळ जाताच माझ्यापासून काही इंचाच्या अंतरावर एक भला मोठा साप सरपटत आला आणि भिंतीच्या छिद्रात शिरला. मी आत गेलो. आत अंधार होता, त्यामुळे डोळे ताणून बघावे लागत होते. हळूहळू नजर सरावल्यावर व्यवस्थितपणे दिसू लागताच तिथे मला एक लाकडी देवघर दिसले. त्यावर फिकट झालेले एक चित्र होते. भिंतीवरील मातीचा गिलावा निघून नुसत्या विटा दिसत होत्या. सावलीतून एक हळुवार आवाज बाहेर आला. खूप दूरवरून तुला इथे बोलावण्यात आले आहे, मी तुझे स्वागत करतो. मी वळालो. त्या भग्न अवशेषांच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात एक मुंडन केलेली व्यक्ती बसली होती. गोल गरगरीत पोट त्यांच्या सडपातळ हातांना शोभत नव्हतं. मांडीपर्यंत आलेल्या लुंगी व्यतिरिक्त ते उघडेच होते. कदाचित 40 आसपास त्यांचे वय असावे. सामान्य नेत्रांना अगम्य अशा वेगळ्याच जगात त्यांची नजर होती, त्यामुळे ते या जगापासून एकदम अलिप्त वाटत होते. मी स्वतःची ओळख करून दिली आणि विचारले, कृपया मला या जागेबद्दल काही सांगू शकाल का? डोळे बंद करून ते आपल्या विचारांमध्ये खोलवर गढून गेले. तू जिथे पोचला आहेस तो आहे मानगड, प्रणयकोपाचा पर्वत. या वनात श्री राधा तिचे भगवान श्रीकृष्णांवरील अद्वितीय प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्यावर क्रोध दाखवण्याचे ढोंग करते, आणि त्या प्रेमापोटी तिची विनवणी करण्यासाठी भगवंत इथे येतात. त्यांचे नेत्र माझ्या अंतर्मनात खोलवर शोधू लागले. प्रियतम भगवंतांना प्रेमाने जिंकले जाते. त्यांचीच इच्छा असते की त्यांना प्रेमाने जिंकावे. आणि जेव्हा राधाराणी आपल्या प्रामाणिकपणाने प्रसन्न होते, तेव्हा ती देखील भगवंतांचे प्रेम आपल्याला प्रदान करते. जमिनीवरील धूळ हाताने झटकत ते म्हणाले, ये, तुला आवडत असेल तर इथे बैस. अस्खलित इंग्रजीमध्ये बोलत त्यांनी स्वतःची ओळख राधाचरण दास अशी करून दिली. मी ज्यांच्या शोधात होतो तेच हे साधू होते. ते म्हणाले, परंतु लोक मला रमेश बाबा म्हणतात. आम्ही थोडं बोललो आणि बाहेर आलो. सूर्य अस्ताला गेला होता. डोंगर दऱ्यांवरील आकाशात सोनेरी किरमिजी रंगाची गडद आभा पसरली होती. हळूहळू चांदण्या चमकू लागल्या. हवा थंड झाली. जवळच्या खेड्यातील जवळजवळ डझनभर मुलं त्या भग्नावस्थेतील घराच्या छतावर एकत्र जमा झाली. जसे रमेशबाबा पेटी वाजवून शास्त्रीय संगीतातील राग आळवू लागले, तशी ही छोटी काटक फाटके कपडे घातलेली मुलं त्यांच्या भोवती जमा झाली. त्यांनी गायला सुरुवात केली तसा स्वर्गीय आवाज दुमदुमला. छोटी मुले त्यांच्याबरोबर गाऊ लागली. कीर्तन रंगात आले आणि मुले उभे राहून जोरात नृत्य करू लागली. एक मुलगा मृदंग वाजवू लागला, तर दुसरा लाकडी हातोड्याने पितळी थाळी वाजवू लागला आणि अन्य टाळ वाजू लागले. त्या डोंगरमाथ्यावर ताऱ्यांनी आच्छा दिलेल्या आकाशाखाली ते सर्वजण नाचू लागले. भगवंतांची स्तुतीपर गीते गाऊ लागले. त्यांचा उच्च स्वर सर्वत्र निनादू लागला. त्यांचा उत्साह जेव्हा शिगेला पोहोचला, तेव्हा बाबा आसनावरून उठले, आकर्षकरित्या नृत्य करू लागले. कीर्तनाने आवेशपूर्ण उच्चांक गाठला तसे रमेश बाबा खाली बसले आणि हळुवारपणे अंतःकरण हेलावून टाकणारी धून गाऊ लागले. सर्वत्र नीरव शांतता पसरली. साधारण 7 एका मुलाने त्याचा चिमुकला हात माझ्या हातात दिला आणि छतावरून मला दूर घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने आणि त्याच्या सवंगड्यांनी एक देवघर बनवले होते. ते देवघर म्हणजे मजबूत दोरीने बांधलेली एक गवताची झोपडी होती. आतमध्ये वासराला आलिंगन दिलेले भगवान श्रीकृष्णांचे सुंदर चित्र होते. चंद्रप्रकाशात त्या मुलाचे काळेभोर डोळे चमकले. अभिमानाने हास्य करीत आणि उत्साहाने भरलेल्या आवाजात त्याने सांगितले, हे माझे भगवंत आहेत. त्याच्या विश्वासपूर्ण बोलण्याने मी स्तिमित झालो. खेळकरपणे माझा हात सोडून तो त्याच्या मित्रांमध्ये सामील होण्यासाठी पळाला. मी निशब्द उभा राहिलो. त्याचे शब्द अंतःकरणातून उमटले होते. त्यात द्वेष, मत्सर किंवा अहंकाराचा गंधही नव्हता. त्याने जी श्रद्धा प्रकट केली अशी श्रद्धा प्राप्त करण्याची इच्छा करणारे महात्मे दुर्लभ असतात. त्यासाठी त्यांना आयुष्यभर आध्यात्मिक साधना करावी लागते आणि शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा लागतो. मला येशू ख्रिस्तांचे शब्द आठवले, जोपर्यंत कोणी या मुलाप्रमाणे होत नाही तोपर्यंत तो भगवंतांच्या साम्राज्यात प्रवेश करू शकत नाही. त्या मुलाच्या उपस्थितीत भगवंतांच्या अस्तित्वाबद्दल मी सर्वात मोठा अज्ञानी असल्यासारखे मला वाटले. नम्रपणे मी ते चित्र न्याहाळले आणि प्रार्थना केली, हे भगवंता, मला अशा श्रद्धेचे वरदान कधीतरी मिळेल का? डोंगरावर राहणारे आणखी एकमात्र साधू म्हणजे सखी शरण बाबा. त्यांनी मला रमेश बाबांच्या पूर्वायुष्याबद्दल सांगितले. रमेश बाबा कुंभमेळ्याच्या ठिकाणी अलाहाबादमध्ये जन्मले. लहानपणी त्यांनी संस्कृत आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात विशेष प्रावीण्य मिळवले. वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्या आवाजामुळे त्यांना अखिल भारतीय संगीत स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या पुढे उज्ज्वल भविष्य होते, पण त्यांच्या उत्कट आध्यात्मिक इच्छेने त्यांना घर सोडून जाण्यास आणि साधू होण्यास प्रेरित केले. ते घर सोडून जात आणि प्रत्येक वेळेस कुटुंबीय त्यांना पकडून पुन्हा घरी आणत. त्यांच्या तरुणपणी ते इतके प्रभावी प्रचारक आणि विद्वान वक्ता होते की त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक जमा होत असत. सखीशरण बाबा म्हणाले, परंतु या एकांतस्थळी वास करण्यासाठी त्यांनी या सगळ्याचा त्याग केला. एका शांत रात्री कंदिलाच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात आम्ही बसलो असताना मी रमेश बाबांना विचारले की एका कुशल वक्त्याची यशस्वी कारकीर्द त्यांनी का सोडली. त्यांनी नजर वर फिरवली, चेहऱ्यावर निस्तेज भाव प्रकटले. स्वतःबद्दल बोलण्याचा बाबांचा अजिबात कल नव्हता. ते म्हणाले, तू विचारले आहेस म्हणून त्याला उत्तर देणे माझे कर्तव्य आहे. त्यांनी नजर झुकवली आणि म्हणाले, हजारोंच्या संख्येने अनुयायी माझ्या प्रवचनाला उपस्थित राहत होते, परंतु माझे हृदय श्री राधाराणीच्या प्रेमासाठी आतुर होते. तिने मला बोलावले. कंदिलाच्या ज्योतीकडे बाबा एकटक पाहू लागले. तसा मिणमिण त्या सोनेरी प्रकाशाने त्यांचा गोल चेहरा उजळला. ते पुढे म्हणाले, म्हणून प्रचारकाच्या वाढत्या प्रसिद्धीचा त्याग करून मी वृंदावनात आलो. गोवर्धन पर्वताजवळ मला माझे गुरु भेटले, मग मी इथे आलो. ते 1950 वर्ष होते, मी 16 होतो. त्यावेळी ही जागा म्हणजे वन्य प्राण्यांचे एक अरण्य होते आणि डोंगर माथ्यावरील ही जागा म्हणजे खुनी दरोडेखोरांचे लपण्याचे ठिकाण होते. श्री राधाराणींच्या नावाचे ध्यान करीत मी इथे 21 राहत आहे. इतक्या वर्षात रमेश बाबा वृंदावनाच्या परिसरातील सर्वात आदरणीय संतांपैकी एक बनले. विधवा आईचा एकुलता एक पुत्र असल्याने आपल्या मुलाजवळ असावे म्हणून आई डोंगराच्या पायथ्याशी एका झोपडीत राहू लागली. साधे जीवन जगत व भगवंतांच्या पूजा अर्चेत तल्लीन होऊन तिने विरक्त विधवेचे जीवन व्यतीत केले. रमेश बाबा राहत होते त्या डोंगरावर वीज, पाणी किंवा अन्नाची काहीच सोय नव्हती, म्हणून मी आणि सखीशरण बाबा बादल्या घेऊन तो डोंगर उतरून खाली तळ्यातून पाणी न्यायचो. तो खूप कठीण चढ होता आणि सूर्याची उष्णता इतकी त्रासदायक होती की काही पायऱ्यांनंतर आम्हाला थांबून विसावा घ्यावा लागत असे. एके दिवशी दुपारी डोंगर माथ्यावर पाण्याच्या बादल्या पोहोचवून डोंगराच्या मागच्या बाजूने उतरून छोट्याशा गावात मानपुरात जाऊन आम्ही घरोघर अन्नाची भिक्षा मागितली. एका घरात एका आईने शंख वाजवून शेतात काम करणाऱ्या तिच्या कुटुंबियांना लगबगीने घरी बोलावले. थोड्याच वेळात सर्वजण जमा झाले आणि आमच्या स्वागतासाठी सुंदर कीर्तन केले. वडिलांनी पेटी वाजवली
आणि कीर्तनाचे नेतृत्व केले,
तर जेमतेम 10 वयाच्या एका लहान मुलाने मोठ्या कुशलतेने मृदंग वाजविला. आणखी एका मुलाने लहानसा टाळ घेऊन त्यांची साथ संगत केली. घरातील सर्व स्त्रिया टाळ्या वाजवून आनंदाने गाऊ लागल्या. 20 संकीर्तनानंतर माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांपुढे त्यांनी एक ग्रंथ आणून ठेवला आणि प्रवचन देण्याची विनंती केली. सखीशरण बाबांनी स्थानिक हिंदी भाषेतून जवळजवळ 15 प्रवचन दिले. सर्व कुटुंबाने ध्यानपूर्वक त्याचे श्रवण केले. मग त्या आईने आमची भिक्षापात्रे व्रतच्या जाड्या भरड्या रोट्यांनी भरली. आम्ही पुन्हा डोंगर माथ्यावर माघारी आलो. रमेश बाबा तेथे जमिनीवर बसले होते. त्यांच्यासोबत आम्ही रोट्या वाटून खाल्ल्या. या जगात तिरस्कार द्वेष सहन करूनच त्या किमतीने सन्मान आणि प्रेम प्राप्त होत असते. रमेश बाबांच्या वाढत्या प्रसिद्धीचा आणि त्यांच्या नाम कीर्तनाचा तिरस्कार करणाऱ्यांनी अट्टल गुन्हेगारांच्या एका टोळीला आणि स्थानिक गुंडांना चिथावले. एका शांत रात्री मी त्यांच्यासोबत छतावर बसलो होतो तेव्हा बंदुका तलवारी आणि सुरे घेतलेले लोक डोंगर चढून येताना दिसले. ते अगदी आमच्या पुढ्यात येऊन ठेपले. मला ठाऊक होते की अशा दूरच्या ठिकाणी जीवनाला किंवा कायद्याला काहीच किंमत नाही. पेटत्या रागीट क्रूर नजरेने त्यांनी आमच्याकडे पाहिले. जणू काही आमचे गळे जागेवरच चिरण्यासाठी ते तयार होते. त्यांचा म्होरक्या गलिच्छ अव्यवस्थित बलाढ्य शक्तिशाली आणि क्रूर दिसत होता. त्याच्या डोक्याभोवती काळा कपडा गुंडाळलेला होता. मिशी जाडजूड होती तर दात किडलेले घाणेरडे होते. या भागातील कायदा आमच्या हातात आहे, तो रागाने चवताळला. हे कीर्तन बंद करा नाहीतर हकनाक मराल. तुम्हाला मारणे म्हणजे डासाला चिरडण्यासारखे आहे. ती टोळी जाईपर्यंत बाबा अगदी शांत काहीही परिणाम न होऊ देता बसून राहिले. दुसऱ्या रात्री जवळच्या खेड्यातील त्यांच्या अनुयायाने त्याच्या कुटुंबाला मिळालेल्या मृत्यूच्या धमक्या वर्णन करून सांगितले. अशा निर्जन जंगलामध्ये खून म्हणजे काही असामान्य गोष्ट नव्हती हे मला माहीत होते. रमेश बाबा मात्र विचलित झाले नव्हते. संतांच्या आणि शास्त्रांच्या शिकवणुकीप्रमाणे मी भगवंतांच्या नावाचे कीर्तन करीत आहे, त्यांनी सांगितले. जर भगवंत माझ्यावर प्रसन्न असतील तर ते काय करतात याची मला चिंता नाही. अजिबात विचलित न होता बाबांनी कीर्तन सुरू ठेवले. मी ज्या गुणासाठी प्रार्थना केली होती तो गुण ग्रहण करण्यास माझे हृदय पात्र बनविण्यासाठी अशी दृढ श्रद्धा विकसित करणे जरुरीचे होते हे आता मला कळून चुकले. खरंच त्यांचे जे आदर्श होते त्यासाठी जगण्याची किंवा मरण्याची त्यांची तयारी होती. चांदण्यांच्या प्रकाशात आम्ही मंदिराबाहेरील कॉन्क्रीटच्या जमिनीवर झोपलो. एके रात्री मला दिसून आले की रमेश बाबा पहुडले आहेत आणि त्यांच्याजवळ एक 3 फूट लांबीची काठी आहे. जिज्ञासेने मी उठून बसलो. बाबा, मी तुम्हाला कधी काठी घेऊन झोपलेले पाहिले नाही, आज तुम्ही घेतली आहे, काही कारण आहे का याला? त्यांचा आवाज शांत होता. होय, गावकऱ्यांनी बातमी दिली आहे की एक नरभक्षक बिबटा या भागात आला आहे. त्याने अगोदरच काही गायींची आणि गावकऱ्यांची हत्या केली आहे. मग कपाळावर आठ्या पाडत त्यांनी काठी उगारली आणि म्हणाले, आज संध्याकाळी बिबटा आपला डोंगर चढताना दिसला होता. सुरक्षिततेसाठी मी ही काठी ठेवली आहे. ते एवढ्या सहजतेने बोलले की जणू काही एखादा हवामानाबद्दल बोलतोय. आश्चर्यचकित होऊन मी विचारले, पण त्या हिंस्त्र बिबट्यापासून आपले संरक्षण करण्यासाठी ही छोटी काठी काय करील? काहीच नाही कृष्णदास, केवळ भगवंतच आपले रक्षण करू शकतात. त्यांनी मोठी जांभई दिली आणि झोपेच्या गुंगीत स्वतःचे विचार सांगत डोळे बंद केले. पण आम्ही आपली बाजू सांभाळत आहोत हे कृष्णाला दाखवून देणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या श्रद्धेने धीर मिळाल्याने त्या रात्री मला चांगली झोप लागली आणि भगवंतांनी आमचे रक्षणही केले. बऱ्याच प्रसंगी मी रमेश बाबांबरोबर राहिलो. उन्हाळ्यात बाबांचा डोंगर माता तळपत 46° सेल्सिअसपर्यंत उच्चांक गाठत असे. हिवाळाही अतिशय कडक असे. बऱ्याच वेळा तापमान पाणी गोठवण्या इतका नीचांक गाठत असे. उन्हाळ्यात थंड करण्यासाठी पंखा नाही किंवा हिवाळ्यात ऊब देण्यासाठी हीटर नाही. ऋतूंची इतकी तीव्रता असूनही रमेश बाबा कृष्णांच्या ध्यानात कीर्तनात रात्रंदिवस शांतपणे तल्लीन असत. तिथे सांडपाण्याची काहीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे नैसर्गिक विधी उरकायचे म्हणजे पाण्याने भरलेला लोटा घेऊन जंगलात जावे लागे. प्रथम विधी उरकून घ्यायचा आणि आपणच आणलेल्या पाण्याने स्वतःला स्वच्छ करायचे. तळ्यामध्ये पूर्ण स्नान करून ही प्रक्रिया पूर्ण करायची. खरे तर भारतातील माझ्या संपूर्ण प्रवासात शरीर स्वच्छतेची साधूंची हीच पद्धती होती. उत्साही डुकरे हीच स्थानिक स्वच्छता यंत्रणा. नेहमीच ते मानवी मल अधाशीपणे खाण्यासाठी ती अवचित अवतरत असत. शरद ऋतूतील एका दुपारी जुलाबाच्या फेऱ्याने मी त्रस्त झालो असताना तातडीने नैसर्गिक विधी उरकण्यासाठी मी झुडपामध्ये बसलो. अगोदरच तापाने आणि आजाराने पूर्णपणे थकलो होतो. तेवढ्यात त्या झुडपामधून एक अवाढव्य साप सरपटत माझ्याच दिशेने येत होता. त्याला पाहून मी खूप घाबरलो. तो 6 फूट लांब आणि 2 इंच जाडीचा हिरवे ठिपके असलेला पिवळ्या रंगाचा साप होता. त्याच्या त्रिकोणी डोक्यावरून तो विषारी होता हे मी ओळखले. त्या सरपटणाऱ्या प्राण्याने त्याची भावनाशून्य नजर माझ्यावर रोखली. सरपटत तो अगदी उकिडव्या बसलेल्या माझ्या उघड्या पायांवर येऊन ठेपला. त्याचे थंड शरीर विसावून तो थांबला. मी हलण्याचे धाडस केले नाही. माझा श्वास रोखत मी विचार केला, अगदी अपेक्षा नसलेल्या क्षणीसुद्धा मृत्यू येऊ शकतो. मी अशा लज्जास्पद पद्धतीने मेले पाहिजे का? रमेशबाबांप्रमाणे ज्यांना मृत्यूचे अजिबात भय नव्हते तसा मी वागलो नाही. हृदयातील धडधडीने आणि भेदरलेल्या मनाने मला भगवंतांना संपूर्ण शरणागत जाण्यात अजून किती दूरवर जायचे आहे हे दाखवून दिले. गंगेचा शक्तिशाली प्रवाह मला क्षणात कसा मृत्यूकडे घेऊन गेला होता त्याचे मला स्मरण झाले. आता पुन्हा एकदा तो प्रसंग. माझ्या अंतःकरणापासून, आत्म्यापासून मी पुन्हा पुन्हा हळूहळू हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे म्हणू लागलो. गंगेच्या प्रचंड प्रवाहाने मी जेव्हा पुन्हा पुन्हा पराजित होत होतो अगदी त्या दिवसाप्रमाणे मंत्राच्या कल्पनातीत शक्तीतून मला हळूहळू शांततेची जाणीव होऊ लागली आणि भयही नाहीसे झाले. मी त्या सापाकडे शत्रू नव्हे तर बंधू म्हणून पाहू शकलो. भगवंतांच्या नामस्मरणाने सर्व भीती पळून गेली होती. मला खूप आनंद झाला. काही मिनिटे गेली, त्या सापाने माझ्या डोळ्यात पाहिले, मग हळुवारपणे तोंड फिरवून तो झुडपामध्ये सरपटत निघून गेला. नम्र होऊन मी विचार केला, आज भगवंतांनी मला दाखवून दिले की आध्यात्मिक मार्गावर मी किती लहान बालक आहे. जेव्हा मूल संकटात असते तेव्हा माता किंवा पिता यांना हाक मारणे हाच त्याच्या संरक्षणाचा एकमेव मार्ग असतो. आणि आज या छोट्या मुलाचे माता पिता पवित्र नामाच्या रूपात मला आश्रय देण्यासाठी आले आहेत. प्रत्येक रात्री मी आणि रमेश बाबा जमिनीवर बसून चपात्या वाटून खायचो. एके रात्री कंदिलाच्या उजेडात त्यांचे रूप चमकत होते. त्यांनी विचारले, अमेरिकेत तू कोठे वाढलास? मी उत्तर दिले, शिकागोजवळील एका छोट्या शहरात. ते शांत झाले. त्यांचे डोळे डबडबले. ओ कृष्णदास, शिकागो म्हणजे तेच ठिकाण ना जेथे गायींची हत्या केली जाते? दीर्घ श्वास घेऊन मी डोळे बंद केले आणि लहानपणी कारमधून जाताना येणाऱ्या दुर्गंधीची आणि कोंडवाड्यातून ऐकू येणाऱ्या आर्त किंकाळ्यांची मला दुःखद आठवण झाली. एकाकी डोंगर माथ्यावर अलिप्त असणारे रमेश बाबा, ज्यांनी दशकांपासून जगातील बातमी देखील ऐकली नव्हती, त्यांना हे कसे माहीत होते? हे सत्य आहे की पूर्वी शिकागोच्या दक्षिणेकडील युनियन स्टॉकयार्डमध्ये जगातील सर्वात मोठ्या कत्तलखान्यांचा समावेश होता आणि अमेरिकेतील बहुतांश मांसावर या ठिकाणी प्रक्रिया केली जात होती. 10,000 मैल दूर येथे गायींप्रति रमेशबाबांची अनुकंपा पाहून माझे हृदय हेलावून गेले. रमेशबाबा माझे चिरकालीन मित्र, माझ्यासाठी महान प्रेरणास्रोत झाले. लोकमताची पर्वा न करता त्यांनी ज्यावर विश्वास ठेवला तसेच ते जगले आणि तेच बोलले. मोहित करणारी गोष्ट म्हणजे वृंदावन कधीही न सोडता ते हिमालयातील साधूंसारख्याच परिस्थितीत राहिले. ते एक कट्टर विरक्त आणि विद्वान होते. राधाकृष्णांच्या कोमल प्रेमाचे माध्यम बनण्यासाठी रडण्यात, त्यांची याचना करण्यात त्यांनी आयुष्य व्यतीत केले. त्याची साक्ष म्हणजे त्यांचे भावपूर्ण गायन, वचन व प्रेमपूर्ण सेवा. मी विचार केला, होय भक्तिमार्ग खूप गहन आहे. रमेश बाबा आणि भेटलेले इतर सर्व कृपाळू महात्मे यांनी मला माझ्या आध्यात्मिक शोधात खोलवर पोहोचविले आहे आणि हृदयातील गुरूंचा शोध घेण्याची भावना प्रज्वलित केली आहे. आता मात्र मला विश्वास पटला, जेव्हा मी तयार होईन तेव्हाच हे गुरु माझ्यापुढे प्रकट होतील.